Priya Bandhu, Ani Bhaginino, Namo Buddhaya, Jai Bhim.
Can we get the echo? Is it?
थोड़ा सा आवाज कमी करो
echo.
So, first of all, thank you very much indeed for the birthday greetings.
तर मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आत्म सर्वांचे आभार व्यक्त करतो.
I've reached an age where birthdays come very, very quickly.
तर मी अशा वयात आलेलो आहे आता की जिथे माझा वाढदिवस सारखा लवकरात लवकर येतो आहे.
You seem to have finished one birthday and another one comes.
तर एक संपत नाही वाढदिवस ते लगेच दुसरा आल्यासारखा होतोय.
But yes, 62 years ago I was born in England.
62 वर्षांपूर्वी मी इंग्लंडमध्ये जन्मलो.
And 1947 I was born in.
1947 la mi janmala alo.
So I'm just 4 months younger than India.
Tar mi keval 4 varsha taruna 4 mahine tarun ahe bharatacha janmacha.
I'm glad I was born after India became independent, because then I'm not one of the Raj members.
आणि याचा मला आनंद होतो की मी भारताच्या जन्माच्या 4 महिन्यानंतर जन्मलो. त्याचं कारण असं की मग जे जुनं राज होतं त्याचा मी एक घटक नाहीये.
I didn't come into the world until India was free.
आणि जोपर्यंत भारत स्वतंत्र होत नव्हता तोपर्यंत ह्या जगामध्ये मी आलेलो नव्हतो.
But it's quite interesting that year in England was the coldest winter for many, many years.
एक विचित्र गोष्ट आहे की त्या वर्षी इंग्लंडमध्ये सर्वात कडक असा कडक अशी थंडीचा दिवस होते.
There was very, very deep snow.
फारच बर्फ तिथे पडलेला होता.
My neighbor where I live now said there was snow up to the top of the house.
आणि ज्यांच्या बाजूला मी राहतो त्यावेळेस ते आता सांगतात की घराच्या वरपर्यंत बर्फ जणू साचलेला होता.
I don't remember that, of course.
अर्थात मला निश्चितच ती गोष्ट आठवत नाही.
But anyway, here I am in India with my friends celebrating my 62nd birthday.
तर निश्चितच माझा 62वा वाढदिवस मी माझ्या मित्रांसोबत इथे भारतामध्ये साजरा करत आहे.
As I was saying this morning that really I didn't do anything.
सकाळी मी सांगत होतो की मी स्वतः काही करत नाही या दिवशी.
It was my mother who did all the work.
आता ज्यासाठी माझ्या आईने सगळे प्रयत्न केलेले आहेत.
I just turned up.
मी केवळ आलेलो आहे.
But my mother had a lot of work to do.
परंतु माझ्या आईला मात्र खूप सारं काम करावं लागलेलं आहे.
And if she was still alive she'd be 100 years old now.
जर त्या आता जिवंत असू शकल्या असत्या तर 100 वर्षाच्या असत्या.
So yes, thank you very much indeed for the birthday greetings.
आणि निश्चितच मला ज्या शुभेच्छा दिल्यात वाढदिवसाच्या त्याबद्दल मी आपले आभार मानतो.
It means a lot to me that you want to share this with me.
आणि याचा अर्थ असा होतो की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जणू काही तुम्ही माझ्याशी वाटून घेऊ इच्छिता विभागून घेऊ इच्छिता.
But anyway, we have some dhamma work to do.
परंतु आज मात्र आपल्याला काही धम्म काम करायचं आहे.
Actions have consequences, so I was born.
तर प्रत्येक कृतीला आपला परिणाम असतो आणि त्याच्याच कारणाने मी सुद्धा जन्माला आलो.
So that's that topic.
तर आजचा विषय हाच.
But before I go on back to the topic that I was talking about yesterday, there are 2 things I want to mention.
तर काल ज्या विषयाविषयी मी बोलत होतो त्या विषयात जाण्यापूर्वी दोन मुद्द्यांना मी घेऊ इच्छितो.
I started off yesterday just by telling you a little bit about what I've been doing.
काल मी माझ्या प्रवचनाची सुरुवात मी जे काही दिवसांपासून करत होतो त्याला सांगून सुरुवात केलेली होती.
I wanted you to know a little bit about the many different Dhamma activities that are going on in India today.
आणि आजच्या दिवसात भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या धम्म कार्य सुरू आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगत होतो.
I've been in Gulbarga, in Delhi, in Ghaziabad.
आम्ही गुलबर्गामध्ये होतो, दिल्लीमध्ये होतो, गाझियाबादमध्ये होतो.
I've seen the statue inauguration in Nagpur.
नागपूरचं जे पुतळ्याचं अनावरण झालं त्याच्यामध्ये मी होतो.
But I forgot something.
परंतु एक गोष्ट मी विसरलो.
Immediately after the statue inauguration I went to Chhattisgarh.
त्या पुतळ्याच्या अनावरणानंतर लागलीच मी छत्तीसगडला गेलो.
I think it's important to tell you about this.
ही गोष्ट फार महत्वपूर्ण असेल तुम्हाला सांगण्यासाठी.
We've got 2 dhammacharis there.
दोन धम्मचारी आहेत तिथे.
In Raipur.
रायपूर मध्ये.
And quite a number of dhammamitras.
आणि खूप सारे धम्ममित्र आहेत.
They're Marathi manus.
आणि ते सगळे मराठी माणसं आहेत.
They're now domiciled in Chhattisgarh and working there.
परंतु ते तिथेच वास्तव्यात आहेत आणि तिथेच काम करतात.
So I was there to do the Bhumi Puja for a new retreat center.
आणि तिथे नवीन शिबिर केंद्राचं भूमिपूजनासाठी मी गेलेलो होतो.
They've opened a retreat center. They've been given some land about 40 kilometers outside Raipur.
आणि रायपूरच्या बाहेर 40 किलोमीटर अंतरावर तिथे काही जागा त्यांना दान देण्यात आलेली आहे.
And they've been given the money to build the facilities.
आणि तिथे काही सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांना पैसे सुद्धा देण्यात आलेले आहेत.
The state government is giving them 10 lakhs to build a dhamma hall.
आणि धम्म हॉल बांधण्यासाठी तिथे राज्य सरकार त्यांना 10 लाख रुपये देत आहे.
It's a BJP government, but it's giving 10 lakhs for a dhamma hall.
जरी बीजेपी सरकार असलं तरी देखील धम्म कार्यासाठी धम्म हॉल बांधण्यासाठी 10 लाख देत आहे.
So they asked me to give a name to the retreat center.
त्या लोकांनी मग मला विनंती केली की ह्या शिबिर केंद्रासाठी मी नाव द्यावं म्हणून.
So I thought about that name and I thought, well, what is Chhattisgarh famous for?
आणि मग त्या नावाचा मी विचार करत होतो आणि विचार केला की छत्तीसगड कशासाठी प्रसिद्ध आहे.
It's famous for steel, it's famous for coal.
तर छत्तीसगड लोखंडासाठी आणि त्याचबरोबर कोळशासाठी प्रसिद्ध आहे.
It's famous for Naxalites.
आणि त्याचबरोबर नक्सलाइट लोकांसाठी सुद्धा ते प्रसिद्ध आहे.
None of that was inspiration for a retreat center.
परंतु याच्यापैकी कुठलीही प्रेरणा शिबिर केंद्रासाठी असू शकत नाही.
But it's famous for the teachings of one of these great sons of the Indian tradition.
परंतु एक भारतीय परंपरेतला एक महान जो संत आहे त्याच्यासाठी सुद्धा छत्तीसगड प्रसिद्ध आहे.
A bit like Tukaram and so on in Maharashtra.
जसे महाराष्ट्रात तुकाराम आणि इतर संत आहेत त्या प्रकारे.
His name is Guru Ghashidas.
आणि त्या गुरुंचं नाव आहे गुरु घाशीदास.
And he was again a great preacher of equality.
आणि ते समतेचं जे काही समतेचा संदेश आहे त्याचे संदेश देणारे ते महान गुरु आहे.
He completely rejected the old religious system.
आणि जुनी जी धार्मिक परंपरा होती त्याला पूर्णतः नकार त्यांनी दिलेला आहे.
And he taught that the most important thing is the truth.
आणि त्यांनी हे सांगण्याचा शिकवण्याचा प्रयत्न केला की सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट जर काय असेल तर ती सत्य.
So he had five satyas.
आणि त्यांनी एक प्रकारे पाच सत्य सांगितलं.
And they're almost exactly the same as the five precepts.
आणि ती जवळजवळ आपली जी पंचशील आहे त्यांच्यासारखीच आहे.
And you get the feeling that his teaching, like many of these sons, it's some sort of distant memory of the Buddha Dhamma.
तर इतर संतांची जशी शिकवण आहे जी एक प्रकारे बुद्ध धर्माचं दूरचं थोडस रूप दर्शवतात अगदी त्याच्यासारखंच आहे.
1500 years ago India was had a lot of Buddhist activity.
1500 किंवा 1000 वर्षांपूर्वी बौद्ध भारतामध्ये खूप सारे बौद्ध कार्य सुरू होते.
So many viharas, so many stupas and so on.
खूप सारे विहार होते, खूप सारे स्तूप होते आणि अशा अनेक गोष्टी.
But of course over the last 1000 years they've all disappeared.
परंतु मागच्या 1000 वर्षात त्या सगळ्या गोष्टी अदृश्य झालेल्या आहेत.
Indians didn't even know that the Buddha really existed, that he lived and taught.
आणि असं सुद्धा झालं की भारत हे विसरला की खरोखरच बुद्ध इथे जन्माला आलेले होते आणि त्यांनी इथे शिकवलं.
Nobody knew what happened at Buddhagaya.
कुणाला माहित नव्हतं की बुद्धगयाशी काय झालं.
But it was interesting, it was a British archaeologist who rediscovered Buddhist India.
आणि एक प्रकारे जे ब्रिटिश पुरातत्व विभागाचे लोक आहेत त्यांनी पुन्हा भारताला शोधून काढलं.
His name was General.
बौद्ध भारताला शोधून काढलं.
His name was General Alexander Cunningham.
आता हे ते नाव होतं.
My name was Alexander before I became Subhuti.
तर माझं नाव सुद्धा अलेक्झांडर होतं जेव्हा मी सुबुधी बनण्या अगोदर.
Anyway, General Cunningham founded the Archaeological Survey of India.
तर हे कनिंगम जे आहे त्यांनी भारताचा पुरातत्व भाग जो आहे तो शोधून काढला.
And he really rediscovered the Buddha in India.
त्यांनी एक प्रकारे बुद्धाला पुन्हा शोधून काढलं भारतामध्ये.
And he had a great respect for the Buddha.
त्यांच्या मनात बुद्धाविषयी फार श्रद्धा होती, आदरभाव होता.
So he's a figure who's contributed to the revival of Buddhism in India.
तर ही अशी व्यक्ती आहे की ज्यांनी भारताच्या बुद्ध धर्माच्या पुनरुत्थानासाठी काही कार्य केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे.
Shall we wait?
थोडं थांबायचं.
Yeah, well, let's have the discussion and then. Is that possible, Padmanand? Because otherwise we're stopping and starting. Pravachan ki baat. You have to wait for cake.
They're putting there actually, you know, so your eyes...
I can control my eyes. Can you control yours? General Cunningham sort of began the rediscovery of Buddhism in India.
तर जनरल हे कनिंगम आहे त्यांनी भारतामध्ये पुन्हा संशोधनाची सुरुवात केली बौद्ध भारताच्या संशोधनाची सुरुवात केली
and since then archaeologists have been digging up Buddhist remains everywhere in India
आणि त्यानंतर काय झालं तर पुरातत्व विभागाच्या लोकांनी सातत्याने पुन्हा भारत बौद्ध भारत जो आहे तो शोधून काढण्याचा प्रयत्न केला
it's not far under the surface
अर्थात निश्चितच खूप जास्त ते खोलामध्ये नव्हतं
So in the same way, the Buddha's teachings are not far under the surface of Indian culture.
आणि निश्चितच म्हणून भारताच्या संस्कृतीमध्ये सुद्धा बौद्ध जी संस्कृती आहे ती खूप खोलात आहे असं नाही.
That's why it was so significant that Babasaheb converted to Buddhism.
आणि म्हणूनच बाबासाहेबांनी बौद्ध धर्मामध्ये धर्मांतरित होणं ह्याचं फार महत्त्व आहे.
So anyway, people like Garcidas, I think, are sort of bringing Buddhism to the surface
ani munun mala asa vatte ki ghasidas sarkya lokanni punna buddharmala prushta talavar var annacha prayatna kelela ahe
and of course his followers are called satnami
ani ya ghasidas che je anuyayi ahet tanna satnami mhantla jata
so I thought it was important to make a connection with the satnami people because many of them are interested in Babasaheb and in the Buddha Dhamma.
आणि म्हणून मला असं वाटलं की ह्या सत्नामी लोकांसोबत काही संबंध निर्माण करणं गरजेचं आहे कारण बुद्धधर्माबद्दल आणि बाबासाहेबांबद्दल त्यांच्या मनामध्ये काही भावना आहे.
We have some Satnami Dhamma Mitras now.
आणि काही सत्नामी धम्ममित्र आपले आहेत.
So the name I gave the center was Satyaloka.
आणि म्हणून त्या केंद्राचं नाव जे मी दिलं ते आहे सत्यलोक.
So it's a place where people can be true.
ते अशी जागा आहे की जिथे लोक सत्य राहू शकतात
they can speak the truth
तिथे सत्य बोलू शकतात
it's very difficult in this world to be able to speak the truth
ह्या जगामध्ये अशा प्रकारचं सत्य बोलणं फार अवघड आहे
and they can discover the truth
आणि ते तिथे एक प्रकारचं सत्याचा शोध लावू शकतात
through the practice of the Buddha Dhamma you discover the truth for yourself
बुद्ध धर्माच्या आचरणाने तुम्ही स्वतःसाठी सत्याचा शोध लावू शकता
so I just wanted to tell you about that as well
आणि ही गोष्ट सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छित होतो
and because there's so many good things happening in our movement now
आपल्या आंदोलनामध्ये खूप साऱ्या चांगल्या गोष्टी घडतायत सध्या
many small things
खूप छोट्या छोट्या गोष्टी
for instance Santosh and Yanolka told me about their little dhamma yatra
जसं Yanolka आणि संतोषने मला त्यांच्या छोट्याशा धम्म यात्रेविषयी सांगितलं
I was so inspired by what they told me
आणि जी गोष्ट त्यांनी मला सांगितली त्याच्यातून मी खूप प्रेरित झालो
they just took their holidays and they went wandering shaving their heads
त्यांनी त्यांची सुट्टी घेतली डोक्याचं मुंडन केलं आणि ते सुट्टीवर फिरायला गेले
they went to five villages somewhere in Pune district
आणि पुणे जिल्ह्यातल्या पाच गावांमध्ये ते गेले खेड्यांमध्ये
and they came back so inspired
आणि फार प्रेरित होऊन ते परत आले
and they gave so much inspiration to the people in those villages
आणि त्या खेड्यातील लोकांना खूप सारी प्रेरणा त्यांनी दिली
and nobody told them to do it
त्यांना हे करण्यासाठी कुणीही सांगितलेलं नव्हतं
they didn't need any permission
कुणाच्या परवानगीची सुद्धा त्यांना गरज
They just took that initiative by themselves and went and spread the Dhamma.
त्यांनी स्वतःसाठी तो पुढाकार घेतला ते गेले धम्म प्रचारासाठी.
So it's a very, very good example that they've given us.
आणि फारच सुंदर असं उदाहरण त्यांनी आपल्याला घालून दिलेलं आहे.
I would really like to go with them next time.
आणि पुढच्या वेळेस मला निश्चितच त्यांच्यासोबत जायला आवडेल.
So maybe I will.
कदाचित मी जाईन.
But I think if all of you spent 3 or 4 days just wandering in different districts of different villages around Pune you'd reach so many people
तर तुमच्यापैकी प्रत्येक 2-3 लोकांनी पुण्याच्या आसपासच्या जिल्ह्यातल्या आसपासच्या गावांमध्ये जर जाण्याचा प्रयत्न केला तर खूप लोकांपर्यंत आपण जाऊन पोहोचू
because we mustn't forget that the Dhamma Kranti is in our hands
ही गोष्ट आपण विसरता कामा नये की धम्म क्रांती आपल्या हातात आहे
you don't need anybody's permission to spread the Dhamma
धम्म प्रचारासाठी आपल्याला कोणाच्याही परवानगीची गरज नाही
yes get some advice get some guidance but go and do it
काही सल्ला तुम्ही मिळवा कोणाचं मार्गदर्शन मिळवा तुम्ही परंतु तुम्ही स्वतः जाऊन ते करा
so there are many many things like this happening just people quietly working away spreading the dhamma
आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टी घडतात की शांतपणे लोक धम्म प्रचार करण्यासाठी बाहेर पडतात
anyway we got to come back to our theme of yesterday
आणि आता पुन्हा आपल्या कालच्या विषयाकडे परत वळूया
so I was talking about what brings happiness
मी काल हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की सुख किंवा आनंद कसा निर्माण होतो.
We want to be happy.
आपल्या प्रत्येकाला आनंदी राहायचं आहे.
And we want to avoid pain.
आपल्या प्रत्येकाची इच्छा आहे की दुःख टाळलं पाहिजे.
So if we're to do that, we need to understand the mechanism that brings happiness and that brings pain.
आणि हे जर करायचं असेल तर याची यंत्रणा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ज्याच्या माध्यमातून सुख येतं किंवा दुःख निर्माण होतं.
And I was saying yesterday that many people in India today and in other countries too, in my own country, believe that happiness and suffering come from the gods or from God.
आणि मी हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की भारतामध्ये माझ्या देशामध्ये आणि इतर देशामध्ये सुद्धा असंच मानलं जातं की सुख किंवा दुःख कुणाकडून येतं तर देवाकडून येतं.
And they believe that essentially you have to have a good relationship with God and then you will have happiness.
आणि अगदी हे पण सांगण्याचा प्रयत्न केला की सुरुवातीला लोकांना असं वाटायचं विश्वास असायचा की जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर तुमचा देवाशी खूप चांगला संबंध असला पाहिजे.
And they believe that the gods or God can intervene in your life to give you a better life.
आणि एक प्रकारे हे विश्वास ठेवायचे की जणू काही देव तुमच्या जीवनामध्ये मध्यस्थी करतात जेणेकरून तुम्हाला एक चांगलं जीवन देता यावं.
But we've seen in Buddhism that we think quite differently.
आणि आपण हे पण पाहण्याचा प्रयत्न केला की बौद्ध धर्मामध्ये आपण फार वेगळ्या पद्धतीने विचार करतो.
In Buddhism we believe that everything obeys laws.
आपण बौद्ध धर्मामध्ये हा विश्वास ठेवतो की प्रत्येक गोष्ट जी आहे ती नियमाप्रमाणे चालते.
The Buddha said that existence is niyamata.
बुद्धाने स्वतः सांगितलंय की हे अस्तित्व जे आहे ते नियमता आहे.
Principles, rules or no, laws governing the way life works.
आणि ज्या पद्धतीने जीवन कार्यरत राहतं त्या ते कार्यरत राहण्यासाठी काही नियम आहेत असं बुद्धाने सांगितलं.
So happiness, pain also obey laws.
आणि आपलं दुःख किंवा सुख हे सुद्धा काही नियमांनीच निर्माण होतं.
So we need to study and understand those laws if we want to have a happy life.
आणि म्हणून जर आपल्याला खरंच आनंदी जीवन पाहिजे असेल तर आपल्याला ह्या नियमांचा अभ्यास करणं गरजेचं आहे.
And again, I was stressing what Babasaheb said.
आणि त्याचबरोबर बाबासाहेब जे सांगतायत त्या गोष्टीवर पण मी जोर देत होतो.
The main reason why he chose the Buddha Dhamma was because the Buddha Dhamma is reasonable.
बुद्ध धर्म निवडण्याचं कारणच हे होतं की बुद्ध धर्म एक वास्तववादी बाब आहे.
It's even if you like scientific.
तुम्ही असं पण त्याला म्हणू शकता की ते शास्त्रीय धर्म आहे.
It's scientific in the sense that uses observation to discover the laws of life.
तर शास्त्रीय या अर्थाने की बुद्ध धर्म काय करतो आपलं निरीक्षण जे आहे तो जीवनाचं जे काही शोध आहे तो घेण्यासाठी वापरतो.
यू डिस्कवर दोज लॉज इन युअर एक्सपिरियन्स.
तुम्ही ते जे नियम आहेत तुमच्या जीवनामधल्या त्या जीवनांचा त्या अनुभवाच्या नियमांचा शोध घेण्याचा प्रयत्न करते.
यू डोंट हॅव टू बिलीव्ह समथिंग दॅट यू कॅनॉट एक्सपिरियन्स.
जी गोष्ट तुम्ही अनुभवत नाही त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवण्याची गरज नाही.
So yes, Buddhism is a religion of reason. It's even, you could say, a religion of science.
तुम्ही म्हणून बुद्ध धर्माला कारणांचा धर्म म्हणू शकता किंवा शास्त्राचा धर्म म्हणू शकता.
So everything follows laws.
प्रत्येक गोष्ट एक प्रकारे नियमानुसार घडत असते.
You could say that there's the law of gravity. We looked at that yesterday.
तर काल आपण गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे त्याला पाहिलेला आहे.
If you drop something, you know, a lighter body is attracted to a heavier body.
तर जे हलकी वस्तू असते ती एक प्रकारे जी जड वस्तू आहे तिच्याकडे आकर्षली जाते.
And it will be attracted at a certain speed.
एका विशिष्ट वेगाने ती आकर्षली जाते.
And you can measure this, you can investigate it.
तुम्ही त्याचं मोजमाप करू शकता त्याचा शोध घेऊ शकता.
And those sort of laws govern everything.
आणि अशा प्रकारचे नियम प्रत्येक गोष्टीचं चलन करत असतात प्रत्येक गोष्टीचं नियंत्रण करत असतात.
You can see what the Buddha said is that everything arises in dependence on conditions.
तुम्ही हे पाहू शकता की बुद्ध स्वतः म्हणालेले आहेत की प्रत्येक गोष्ट काही संस्कारांनी निर्मित होत असते.
There are certain factors that come together that bring something into existence.
आणि अशा काही गोष्टी एकत्र येतात ज्याच्या माध्यमातून दुसऱ्या गोष्टींचा निर्मिती होत असते.
This occasion here.
आता ही आता जे आपण पाहत आहोत ही घटना सुद्धा.
Here we are. Here you are listening to me. Here I am talking to you.
इथे तुम्ही मला ऐकता आहात आणि मी इथे तुमच्याशी बोलतो आहे.
If 62 years ago my mother hadn't given birth to me, This wouldn't be happening.
आता 62 वर्षांपूर्वी माझ्या आईने जर मला जन्माला घातलं नसतं तर ही गोष्ट घडली नसती.
But if I hadn't come down the stairs and come into the room, this event wouldn't be happening.
जर त्या पायऱ्या उतरून मी रूम मधून बाहेर इथे आलो नसतो तरी सुद्धा हे घडलं नसतं.
And that's just me.
आता ही गोष्ट केवळ माझ्या बाबतीत.
But every one of you, there are conditions that have brought you here.
आणि तुमच्यासाठी सुद्धा वेगवेगळी परिस्थिती आहे ज्याच्यामुळे तुम्ही इथे आलेला
आहात. So this whole situation is the bringing together of a whole number of conditions.
आणि इथे ही गोष्ट घडण्यासाठी अशा अनेक परिस्थिती जणू काही एकत्र आलेल्या आहेत.
If I go, this event, this part of the event will end.
जर मी गेलो तर ह्या कार्यक्रमाचा एक भाग जो आहे तो संपेल.
If any one of you goes, it becomes a different event.
जर तुमच्यापैकी प्रत्येक जण जरी गेला तरी एक वेगळी घटना किंवा हा कार्यक्रम वेगळा बनेल.
So everything is like that.
प्रत्येक गोष्ट जणू काही अशीच असल्यासारखी आहे.
Conditions come together, the event happens.
आणि म्हणून परिस्थिती एकत्र येतात आणि त्याच्यातूनच काही घटना घडतात.
So we need to study these conditions very carefully.
आणि म्हणून फारच काळजीपूर्वक जागृतीने आपल्याला अशा प्रकारच्या घटना परिस्थितींचा अभ्यास करावा लागतो.
So in Buddhism we say that we can distinguish different kinds of conditioned pattern.
तर बौद्ध धर्म असं सांगतो की जे काही संस्कारित एक पद्धती आहेत पॅटर्नला काय म्हणतात पॅटर्न हा एक प्रकार संस्कारित जे प्रकार आहेत वेगवेगळे त्यांना आपण
we can distinguish different kinds of conditions.
वेगवेगळ्या संस्कारितीचे प्रकार आहेत त्यांना आपण त्यांच्यामध्ये भेद आपण करू शकतो त्यांना वेगळ्या पद्धतीने पाहू शकतो.
So we can see this even in our own bodies.
आपल्या शरीरामध्ये सुद्धा ती गोष्ट आपण पाहू शकतो.
There are different kinds of laws that govern us.
आणि आपल्या स्वतःचं सुद्धा वेगवेगळ्या नियमांनी जणू काही नियंत्रण होत असतं चलन होत असतं.
And the Buddhist tradition says there are 5 different kinds of conditioning.
आणि बौद्ध धर्म सांगतो की 5 वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कारिकता आहेत.
I'm going to write them up in English and you can work out what they mean.
तर मी इंग्रजीमध्ये त्या लिहितो आणि तुम्ही त्याचा अर्थ काढा त्याचा अर्थ काय होतो. त्यांना 5 नियम म्हटलं जात.
You see that? नाही. So firstly, you have
pahila utu niyam ahe.
Then bija.
Tanantar bija niyam.
Then mano.
Tanantar mano niyam.
Then kamma.
Tanantar karma niyam. त्यानंतर धम्म नियम.
सो येस यू कॅन सी ईच ऑफ दीज पॅटर्न्स इन युअर ओन एक्सपिरियन्स इन युअर ओन बॉडी इव्हन.
तर हे जे काही पद्धत आहे किंवा प्रकार आहेत तो तुमच्या शरीरामध्ये सुद्धा त्याला तुम्ही पाहू शकता.
उठ मीन्स the physical aspect of conditioning.
तर ज्याला उतू म्हटलेला आहे ती एक प्रकारची संस्कारितेची एक भौतिक बाजू आहे.
If you like, it's what the laws of physics deal with.
तुम्ही असं म्हणू शकता की भौतिक शास्त्र ज्या नियमांशी संबंधित असतं तीही बाब आहे.
If you trip up, you fall over.
जर तुम्ही घसरला तर तुम्ही पडता.
If somebody pushes you, you stumble forwards.
जर तुम्हाला कोणी ढकललं तर तुम्ही गटांगळ्या खाता.
If you let your arm drop, it falls down.
जर तुम्ही तुमचा हात सोडला खाली तर तो खाली पडतो.
So your body is governed or is determined to that extent by the conditioning that we look at in physics.
आणि ज्या भौतिक शास्त्रामध्ये आपण संस्कारितता पाहतो तुमचं शरीर सुद्धा त्या संस्कारितेनुसार त्याचं चलन होत असतं.
Then you got bija niyama.
त्यानंतर आहे बीज नियम.
That means the biological conditioning.
तर त्याचा अर्थ आहे की आपल्या जे काही जैविक संस्कारितता आहेत तो.
Yes, you could see this in terms of an illness.
तुम्ही याला आजाराच्या स्वरूपात पाहू शकता.
You could say that utu niyama You get cold.
आता ऋतू नियमांमध्ये कधीकधी तुम्हाला सर्दी होते.
You know that the night is very cold, your body is hot, so you get a fever.
तर रात्र फार थंडी आहे रात्री आणि तुमचे शरीर जे आहे ते गरम आहे आणि तुम्हाला ताप येतो मग.
That's utunima, the effect of physical conditions.
तर ज्या काही भौतिक परिस्थिती आहेत त्याचा परिणाम म्हणजे जणू काही ऋतू नियम आहे.
Then the bija niyama would be where you get a virus.
The bija niyam manje jite ekada virus tumhala lagto tithe.
So a virus is a biological unit. Yeah.
तर हा जो व्हायरस आहे तो एक प्रकारे जैविक जे काही एकक आहे त्याच्यासारखं आहे.
When you breathe it in, it affects your whole blood system and so forth.
जेव्हा तुम्ही त्याला आतमध्ये घेता तेव्हा तुमच्या संपूर्ण रक्ताच्या पद्धतीवर तो परिणाम करतो.
I'm afraid I'm not a doctor, so I can't explain exactly how it works.
अर्थात मी डॉक्टर नसल्यामुळे नेमकं कसं घडतं ह्याला मी चांगल्या तऱ्हेने सांगू शकत नाही.
Somebody was doing MBA here.
कोणी MBBS करणार आहे का?
But anyway, yes, it's the virus affects your biological system.
तर निश्चितच तुमची जी काही जैविक यंत्रणा आहे त्याच्यावर हा व्हायरस जो आहे परिणाम करतो.
So you get a fever from that.
आणि त्याच्यातून मग तुम्हाला ताप येतो.
But then thirdly is manoniyama.
त्यानंतरचा आहे मनोनियम.
Mano means mind.
मनोचा अर्थ मन आहे.
But it means mind as a reflex.
तर इथे मनाचा अर्थ एक प्रकारचं ज्याला प्रतिबिंब म्हणूया त्या स्वरूपात.
So for instance, if you don't get enough sleep, your mind doesn't work properly.
जसं उदाहरण घेऊया की तुम्ही जर व्यवस्थित झोप घेतली नाही तर तुमचं मन व्यवस्थित काम करत नाही.
Yesterday or today even I was quite tired just from traveling so much. Yeah.
काल आणि आज पण मी खूप असा थकलेलो होतो केवळ प्रवासाच्या माध्यमातून.
And I noticed that my mind wasn't as quick to for instance remember people's names and things like that.
तर त्याच्यातून मला असं जाणवलं की माझं जे मन आहे तेवढं काय म्हणतात त्याला शीघ्र नाहीये विशेषतः लोकांची नावं किंवा ह्या गोष्टी लक्षात
ठेवण्यासाठी. So it's just to do with the mind as a sort of mechanism.
तर तुम्ही इथे मनाला एक प्रकारच्या यंत्रणेच्या स्वरूपात बघू शकता.
You can't blame yourself, you're tired, so your mind doesn't work as well.
तर स्वतःला तुम्ही काही आरोप करू शकत नाही तुम्ही थकलेला आहात आणि म्हणूनच तुमचं मन थकलेलं आहे.
Or you know, if a light is brought very close to your face, you want to back away. It's an automatic response.
समजा एखादा प्रकाश फार जवळ तुमच्या आणला तर तुम्ही लगेच तुमचे डोळे मिचकवता किंवा बाजूला करता तशा प्रकारे.
So it's the mind that an animal has, for instance.
तर हे असं मन आहे की जे मन प्राण्यांचं जसं असतं तशा स्वरूपाचं.
We are part animal.
आपल्यामध्ये सुद्धा आपण सुद्धा एक प्रकारचे थोडेसे प्राणीच आहोत.
So a lot of what happens to us is just to do with the mind as a mechanism.
आणि म्हणून खूप साऱ्या गोष्टी केवळ आपल्याशी ज्या घडतात त्या एक प्रकारच्या मनाच्या यंत्रणेच्या स्वरूपात घडतात.
Then we have kamaniyama.
त्यानंतर आहे कर्मनियम.
Now I'm going to have to say quite a lot about this.
तर याच्याबद्दल मला खूप काही सांगायचं आहे.
But for now I just want to say a few words.
परंतु याच्याबद्दल मी केवळ काही शब्द सांगणार आहे.
So kamma is the conditioned pattern that is set up by our deliberate actions.
तर कर्म नियम असा नियम आहे जो आपल्या जाणीवपूर्वक केलेल्या कृतीमुळे निर्माण होणारा संस्काराचा प्रकार आहे.
So for instance, you do something, you shout at somebody.
तर समजा कोणीतरी काहीतरी केलं तर तुम्ही त्याच्यावर ओरडता.
You out of hatred and anger you shout at somebody.
रागातून द्वेषातून तुम्ही कुणावर तरी ओरडता.
And of course that has an effect on them.
आणि निश्चितच त्याचा त्यांच्यावर परिणाम होतो.
And they maybe react back at you.
आणि कदाचित मग ते सुद्धा तुमच्यावर प्रतिक्रिया देतील.
So your action has a consequence coming back at you.
तर त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या कृतीचा परिणाम झालेला आहे जो पुन्हा तुमच्याकडे येतो.
But it also has an effect inside you.
परंतु त्याचा तुमच्या आतमध्ये पण परिणाम झालेला
आहे. You feel upset.
तुम्हाला सुद्धा काहीतरी दुःखी वाटतं.
You can even feel almost sick sometimes.
कदाचित तुम्हाला आजारी पडल्यासारखं सुद्धा वाटेल.
If you act very unskillfully, you can have even a sort of a sense of being ill.
आणि जर खरोखरच फार अकुशल तुम्ही वागलात तर तुम्हाला एक प्रकारे आजारी असल्याची जाणीव होते.
Or on the other hand, if you give somebody something, somebody needs something and you give it to them, you have a good feeling.
तर दुसऱ्या बाजूला जर तुम्हाला एखाद्याला एखाद्या गोष्टीची गरज असेल आणि तुम्ही त्याला दिलं तर निश्चितच त्याबद्दलची तुम्हाला चांगली भावना निर्माण होते.
So we're going to say a lot more about this, but for now let's just see that it's the law or the conditioned law that governs our actions.
तर ह्याच्याबद्दल आपण खूप काही बोलणार आहोत परंतु असं पाहूया आपण की ही अशी संस्कृतता आहे जी आपल्या कर्माने नियंत्रित होत असते कृतीने नियंत्रित होत असते.
There's a fifth one which is a bit more difficult to understand.
तर पाचवी बाब आहे पाचवा जो नियम आहे तो जास्त कठीण आहे समजण्यासाठी.
This is the conditioned pattern that comes into play when we have transcendental realization.
तर ही अशी प्रकारची संस्कारिता आहे जेव्हा आपल्याला लोकोत्तर प्रकारचा काही अंतर्दृष्टी प्राप्त होत असते तेव्हा ती अस्तित्वात येते.
When we begin to realize the truth of the Buddha's words, it has an effect on our lives.
जेव्हा आपण बुद्धाच्या शब्दांचं सत्य जाणायला सुरुवात करतो तेव्हा त्याचा आपल्या जीवनावर परिणाम व्हायला सुरुवात होतो.
There may even be a physiological change.
असं पण म्हणू शकता की तुम्ही शारीरिक स्वरूपाचा सुद्धा बदल व्हायला सुरुवात
होतो. I've been recently reading a little bit about some experiments done by scientists on people meditating.
तर मी नुकतंच काही वाचत होतो अशा शास्त्रज्ञांचा प्रयोग जे ध्यान करणाऱ्या लोकांवर प्रयोग करत होते.
You know that in Tibet there were many many yogis up in the caves in the Himalayas.
तुम्हाला हे माहिती आहे की तिबेट मध्ये अशी कितीतरी योगी आहेत जे हिमालयात गुहेमध्ये ध्यान करतात.
They're still there.
ते अजून तिथे आहेत.
There are Buddhist meditators still in the Himalayas.
असे बौद्ध ध्यान साधक आहेत जे अजूनही हिमालयात आहेत.
Some of them are in India now.
त्यांच्यापैकी काही जण भारतात आहेत.
In Himachal Pradesh and Arunachal Pradesh and so on.
हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशांसारख्या प्रदेशांमध्ये ते आहेत.
Right up in the mountains they sit meditating in caves and so on.
आणि अगदी वर लेण्यांमध्ये किंवा गुहेमध्ये ध्यान करत ते बसलेले असतात.
So the Dalai Lama asked some of these meditators to allow themselves to be tested by scientists.
आणि म्हणून दलाई लामांनी त्यांना सांगितलं की शास्त्रज्ञांच्या मार्फत त्यांची चाचणी घ्यावी यासाठी त्यांनी खुलं व्हावं परवानगी द्यावी.
You know, they had ECG, is it EEG, electroencephalogram, correct? Yes.
तर हे हा जो प्रकार आहे त्यांचा तो करण्यात आला.
And you know, various other tests that could measure what was going on in their brains.
आणि त्यांच्या मेंदू मध्ये काय चाललेलं आहे हे जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या.
And some of the scientists were saying, well, we've got to now produce new laws because we're discovering things we've never seen before.
आणि मग त्यांच्यापैकी काही शास्त्रज्ञांनी असं म्हटलं की आम्हाला एक प्रकारचा नवीन आता नियम बनवावा लागेल कारण आम्हाला असं काहीतरी सापडलेलं आहे जे याच्यापूर्वी सापडलेलं नव्हतं.
So those sort of experiences have an effect that's even measurable in the brain.
आणि म्हणून अशा प्रकारचा अनुभव जो आहे तो घडतो आपल्याशी ज्याचा आपण मोजमाप सुद्धा आपल्या मेंदूमध्ये करू शकतो.
Anyway, we're not going to talk much about this.
अर्थात निश्चितच याच्याविषयी खूप जास्त आपण बोलणार नाही आहोत.
But the point is, there are different kinds of conditioning.
महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कारिता.
So a lot of what happens to you has got nothing to do with karma.
अशा अनेक गोष्टी घडतात तुमच्याशी ज्या केवळ कर्माशी संबंधित नसतात.
This is extremely important to get clear.
आणि ही गोष्ट स्पष्ट होणं अतिशय महत्त्वाची गोष्ट.
Because in India there's a lot of nonsense spoken about karma.
आणि त्याचं कारण असं आहे की भारतामध्ये खूप साऱ्या मूर्खपणाच्या गोष्टी ह्या कर्माबद्दल बोलल्या जातात.
You hear a lot of nonsense in the West now too.
आणि आता पश्चिमेमध्ये सुद्धा अनेक मूर्खपणाच्या गोष्टी त्याच्याविषयी बोलल्या जातात.
You know, people will say anything that happens to you is because of karma.
कारण लोक असं म्हणतात की जे काही तुमच्याशी घडतं ते केवळ कर्मामुळे घडतं.
But you can see that a lot of what happens to you is just to do with physical, biological and reflex conditioning.
तर तुम्ही असं पण पाहू शकता की एक प्रकारचं मग ज्या काही गोष्टी तुमच्याशी घडतात त्या प्रकारचे शारीरिक ज्याला जैविक म्हणूया किंवा भौतिक म्हणूया किंवा एक प्रकारचं प्रतिबिंबात्मक स्वरूपातून त्या घडत असतात.
So for instance, a mosquito bites you.
एक उदाहरण घेऊया की एखादा मच्छर तुम्हाला चावला.
It's nothing to do with karma.
आता याचा काही कर्माशी संबंधित नाही.
Otherwise, well, everything that happens to you has to be to do with karma.
आणि जर तसं असतं तर मग प्रत्येक गोष्ट जणू काही कर्माशी संबंधित राहिली असते.
So the mosquito flies using the laws of physics.
आता हा जो मच्छर आहे तो उडाला भौतिकशास्त्राचा नियम वापरून.
You know, flapping its wings.
त्याचे पंख हलवून.
And then it puts its don't know what you call it, it's proboscis, his nose inside your skin.
And
it injects some fluid that makes your blood thin.
आणि अशा प्रकारचं काही द्रव त्याच्यामध्ये टाकलं तुमच्या आतमध्ये ज्याच्यामुळे तुमचं रक्त पातळ होईल.
So that's Bija Niyama.
बीज नियम आहे.
And it hurts.
त्याने काही ना काही तुम्हाला वेदना झालेली आहे.
That's Manoniyama.
ते तो मनोनियम आहे.
So nothing to do with karma so far.
आणि आतापर्यंत त्याच्यात कर्म कुठं सहभागी नाही.
So most of what happens to us has very little to do with karma.
आणि म्हणून जे काही बहुतेक गोष्ट जी आपल्याशी घडते तिचा फार कमी संबंध कर्माशी असतो.
Not at least in the most immediate sense.
एका अगदी जवळच्या अर्थाने त्याचा प्रत्यक्ष कर्माशी संबंध नसतो.
There is a very very important reason why we need to be clear about this.
अर्थात हे का स्पष्ट असावं त्याचं फार महत्त्वाचं कारण आहे.
Because according to orthodox teaching, caste is to do with karma.
याचं कारण असं आहे की रूढीवादी जी काही शिकवण आहे तिच्यानुसार हे आपली जी जात आहे तिचा सरळ कर्माशी संबंध लावला जातो. परंतु असा संबंध लावू शकत नाही.
Because what is caste?
कारण जात काय आहे?
Well, you know, all know the answer. You've heard me say this so many times.
आणि आपल्या प्रत्येकाला याचं उत्तर माहिती आहे आणि तुम्ही मला सुद्धा याच्याबद्दल कितीतरी वेळा बोलताना ऐकलेलं आहे.
What did Baba Sahib say?
आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांनी सुद्धा काय म्हटलं.
It's a notion, a state of mind.
बाबासाहेब म्हणतात की जात ही मनाची अवस्था.
It's just an idea.
ती एक कल्पना आहे.
You could put it, it's a social construction, a mental construction.
तुम्ही असं पण म्हणू शकता की ती एक मानसिक सामाजिक एक निर्मिती आहे.
It's not something real. It can't be which caste you're born into cannot be determined by karma.
आणि म्हणून तुम्ही ज्या जातीत जन्माला आलेला आहात ही गोष्ट तुमच्या कर्माने ठरू शकत नाही.
This will become clearer as we go on.
ही गोष्ट जसे आपण पुढे जाऊ तशी अधिक स्पष्ट होईल.
But in Buddhism it's absolutely clear caste has got nothing to do with karma.
परंतु बौद्ध धर्मामध्ये ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे की जातीचा कर्माशी काही संबंध नाही.
So we really need to make sure we understand this very fully.
आणि म्हणून ह्या गोष्टीची आपल्याला निश्चिती केली पाहिजे की ही गोष्ट आपल्याला पूर्णपणे स्पष्टपणे कळेल.
Nothing to do with karma.
याचा जातीचा कर्माशी काहीही संबंध नाही.
Yes, we'll go into that a little bit more later on, but for the time being I just want to make it absolutely clear.
याच्यामध्ये आणखी पुढे जाऊया आपण, परंतु त्याच्या अगोदरच ही गोष्ट अगदी स्पष्ट असू द्या.
Karma, the circumstances of your life really to do with what you might call chance factors.
तर कधी कधी असं म्हणणं आहे की जीवनातील काही ज्या घटना असतात त्या कधी कधी एका संधीच्या स्वरूपात किंवा अकस्मात काही गोष्टी घडत असतात.
It's not entirely like that, but broadly speaking you could say it's chance factors.
तर कधी कधी अगदी तसंच असतं असं नाही तर अगदी विस्तृत अर्थाने तुम्ही म्हणू शकता की याच्यामध्ये ज्याला एक चान्स फॅक्टर किंवा एक संधी च्या स्वरूपात त्या गोष्टी घडत असतात.
In other words, it's these nyamas that are at work.
तर दुसऱ्या अर्थाने असं म्हणू शकतो आपण की जणू काही हे नियम जे आहेत ते तिथे कार्यरत आहेत.
So there's another important issue.
इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
You know that recently a very very dear friend to many of us died in a car accident. Two dear friends.
तर आपले अतिशय जवळचे दोन मित्र एका कार ऍक्सिडेंट मध्ये वारलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे.
धम्मचारी सुदर्शन आणि धम्मचारिणी बोधिसाखी.
धम्मचारी सुदर्शन आणि धम्मचारिणी बोधिसाखी ते आहेत.
So some people were saying, well, you know, how come they died in a car accident?
काही लोक असं विचार होते की कार अपघातामध्ये ते कसे काय मरू शकतात.
Well, it was just to do with the laws of physics.
आता ही गोष्ट केवळ भौतिक शास्त्राची जो नियम आहे त्याच्याशी संबंधित आहे.
The car smashed into a lorry.
कारने एका मोठ्या गाडीला धडक दिली.
It had nothing to do with their karma as far as we know.
याचा त्यांच्या कर्माशी काहीही संबंध नाही.
Then you have a car accident where some people survive, some people die.
कधी कधी अशा प्रकारचा सुद्धा कार अपघात होतो ज्याच्यामध्ये काही लोक जिवंत राहतात आणि काही मरतात.
But again, to do with the laws of physics.
आणि याचा संबंध सुद्धा तुमच्या भौतिक परिस्थितीशी नियमांशी आहे.
Otherwise you'd have to say that, for instance, that when a plane crashes 200 or 300 people die.
तुम्ही असं पण म्हणू शकता की जेव्हा एखादा विमा अपघात होतो 200-300 लोक मरतात.
So they all got the same karma.
पण तुम्हाला असं म्हणावं लागेल की मग त्या सगळ्यांचं एकच कर्म होतं का?
Who arranges it all so that it all works out properly?
आणि मग सगळ्यांचं एकच कर्म व्हावं याचं नियोजन कोणी केलं?
You'd have to have a very skillful karma accountant to determine who was to die and who was not to die.
आणि मग असं जर असतं तर तुम्हाला फारच कुशल असा कर्माचा अकाउंटंट ठेवा लागला असता जेणेकरून तो ठरवेल की कोण आणि कसं कधी मरेल.
Accidents happen to good people, accidents happen to bad people.
चांगल्या लोकांना सुद्धा अपघात घडतो आणि वाईट लोकांना सुद्धा अपघात होतो.
And good things, pleasant things happen to bad people as well as to good people.
आणि खूप चांगल्या गोष्टी वाईट लोकांसोबत सुद्धा घडतात आणि चांगल्या लोकांसोबत सुद्धा घडतात.
Do you have a lottery here? You don't have? Yeah. Well, some of the people who win the lottery are not good people.
आता आपल्याला माहिती आहे की लॉटरी जे लोक जिंकतात ते कधी चांगले लोक असतात असं नाही.
And those who lose are not bad people necessarily.
आणि जे लॉटरी हारतात ते बॅड वाईट लोक असतात असं पण नाही.
According to the Buddha Dhamma, these things are determined by what you might call chance factors.
बौद्ध धर्मानुसार ह्या दोन गोष्टींना एक प्रकारे तुम्ही संधीच्या स्वरूपात असणाऱ्या गोष्टी म्हणून पाहू शकता.
So we need to be very very clear about this.
आणि म्हणून आपल्याला याबद्दल फार स्पष्ट असणं गरजेचं आहे.
In some ways it's the most important thing.
एका अर्थाने ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे असं पण पाहू शकता.
Many of the details of our lives are just to do with chance factors.
आपल्या जीवनातील अनेक अशा गोष्टी ज्या आहेत त्या केवळ अशा प्रकारच्या संधीच्या गोष्टीवरच अवलंबून असतात.
And you may fail even though you're a good person.
तुम्ही कदाचित नापास होऊ शकता जरी तुम्ही चांगले व्यक्ती असला तरी देखील.
You may succeed even though you're a bad person.
तुम्ही यशस्वी होऊ शकता जरी तुम्ही वाईट व्यक्ती असला तरी.
It's one of the strange things about life. You often see that people who are of a very unpleasant and negative nature get a lot of pleasure.
आणि ही विचित्र गोष्ट आहे जीवनाच्या बाबतीत की जे लोक खरोखरच फार नकारात्मक आहेत आणि असुखद आहेत त्यांच्या जीवनाच्या त्यांच्या जीवनामध्ये खूप साऱ्या चांगल्या गोष्टी सुखद गोष्टी घडत असतात.
So we just have to accept Buddhism says that there are conditioning factors which are not to do with your actions.
तर ही गोष्ट आपल्याला स्वीकारावी लागते की बौद्ध धर्म सांगतो की अशा कितीतरी संस्कारिता आहेत ज्या संस्कारिता प्रत्यक्ष तुमच्या कर्माशी संबंधित नाही.
Again, this is why the Buddha Dhamma is not at all incompatible with modern science.
आणि it's not
incompatible with modern science.
तर निश्चितच याचा अर्थ असा होतो की बौद्ध धर्म जो आहे तो आजचं जे आधुनिक शास्त्र आहे त्याच्या अगदी विरोधात नाहीये त्याच्या सोबत आहे.
So for instance the laws of physics govern study utu niyama.
जसं जो भौतिक शास्त्राचा नियम आहे तो इथे उतु नियमामध्ये अभ्यासला जातो.
The laws of biology and botany and zoology study bija niyama.
तर वनस्पती शास्त्र जीव शास्त्र आणि अशा स्वरूपाचं जे शास्त्र आहे ते बीज नियमामध्ये अभ्यासलं जातं.
Of course chemistry comes under utu niyama too.
आणि उतु नियमामध्ये आमचं रसायनशास्त्र सुद्धा येतं.
And psychology at least in the lower sense studies मनोनियम.
मानसशास्त्र जे प्राथमिक स्वरूपाचं मानसशास्त्र आहे ते सुद्धा ह्या मनोनियमामध्ये त्याचा अभ्यास होतो.
And we know so much more about these than was known at the time of the Buddha. We know so much more about these now than was known at the time of the Buddha.
तर बुद्धाच्या काळात याच्या विषयी जेवढं आपल्याला माहित होतं त्याच्यापेक्षा आजच्या काळात आपल्याला याच्या विषयी अधिक माहिती आहे.
But that's not a problem for us as Buddhists.
परंतु बौद्ध म्हणून आपला याच्यामुळे काही आपली अडचण नाहीये.
Because we just say well these niyamas are understood better than they were before.
आपण केवळ असं म्हणू शकतो की याच्या पूर्वी जेवढं चांगलं त्याला समजून घेतलं जाऊ शकत होतं त्याच्यापेक्षा अधिक चांगलं आपण समजून घेतो आहोत.
So let me just see, is this clear? सब सुस्पष्ट आहे.
आहे सुस्पष्ट.
आहे सुस्पष्ट. बिलकुल. There must be some problem.
काही ना काही अडचण असली पाहिजे. सो सांगा इंग्रजीमध्ये. देन मीन्स देन कर्म आउटपुट तुम्ही सांग.
What's karma then?
No. Connection of karma. Yeah.
What is the connection with karma? Or where does karma come in?
Yeah,
where does karma come in?
What is the difference between this karma and other karma? What do you say about this karma?
between this karma and no, this is Buddhist karma. This is the Buddhist notion of karma. There's one of the conditioning factor. What is the difference
between cause and effect?
Ah, well, cause and effect is all these niyamas.
तर धर्मोदयजी हे विचारण्याचा प्रयत्न करतात की मग कारण आणि परिणामाचा काय संबंध आहे.
सो
तर सुबुद्धी सांगतात की कारण आणि परिणाम ह्या सगळ्या नियमांमध्ये आपल्याला पाहायला
मिळतो. सो व्हेन वी लुक एट कॉज अँड इफेक्ट वी कॅन सी देयर आर 5 डिफरंट काइंड्स ऑफ कॉज अँड इफेक्ट.
तर जेव्हा आपण कारण आणि परिणामाला पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण असं म्हणू शकतो की 5 वेगवेगळ्या प्रकारचे कारण आणि परिणाम आहेत.
वन ऑफ दोज इज कर्म.
त्यांच्यापैकी एक कर्म आहे.
या स्पष्ट. या is very important. So praticca samuppada, conditioned co-arising.
तर प्रतिच्छ समुत्पाद ज्याला म्हटलंय आपण ती ही गोष्ट आहे.
These 5 are the different kinds of praticca samuppada.
तर हे 5 जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे 5 प्रतिच्छ समुत्पाद आहेत.
Yeah. So when the Buddha said that everything arises in dependence on conditions, these are the ways in which they arise.
जेव्हा बुद्ध असं म्हणतात की प्रत्येक गोष्ट संस्कारांवर आधारित निर्माण होत असते तेव्हा ते संस्कार जे आहेत ते ह्या 5 परिस्थिती आहेत किंवा 5 संस्कार आहेत.
And the point of making these distinctions is to show that karma is only one kind of conditioning.
आणि मुख्य मुद्दा हाच आहे ही गोष्ट सांगण्याचा की कर्म हे त्या 5 परिस्थितींपैकी एक परिस्थिती आहे, एक संस्कार आहे.
I prefer to use the Pali karma.
मी इथे कर्म वापरू इच्छितो जास्त कर्मच्या ऐवजी.
Because there's so much nonsense talked about karma.
कारण त्याचा अर्थ की अनेक मूर्खपणाच्या गोष्टी कर्माबद्दल बोलल्या जातात म्हणून.
It's a bit like dhamma and dharma.
ही गोष्ट धम्म आणि धर्मामध्ये जशी आहे अशा प्रकारची.
I think it's best for us to use the word karma.
आणि म्हणून आपल्यासाठी कर्म हा शब्द अधिक चांगला वापरणं चांगलं राहील.
But it's really karma that determines our happiness and unhappiness.
परंतु कर्म जे आहे ते आपलं आनंद आणि दुःख जे आहे ते ठरवत असतं.
At least beyond a certain point.
अर्थात निश्चितच एका विशिष्ट मर्यादेपर्यंत.
Of course there's a sense in which pleasure and pain are determined by the other niyamas.
आणि निश्चितच काही अंशापर्यंत बाकीच्या नियमांनी सुद्धा दुःख किंवा ज्याला सुख किंवा दुःख हे ठरलं जातं.
If I'd really done that properly, he would be feeling pain.
Not sure. Not
sure. No, I'm feeling pain.
तर जर मी अशा प्रकारे यशोधरांना मारलं समजा अगदी तर निश्चितच त्यांना काही ना काही वेदना होईल.
Yeah, and well, that would be because under the law of physics, my arm hit his arm, and under the biology of his nerves and so forth, pain would be registered in his brain.
तर भौतिकशास्त्राच्या नियमानुसार मी त्यांना हातावर मारलं रे मारलं की त्यांच्या जीवशास्त्राच्या नियमानुसार नसांमधून तो संदेश मेंदूपर्यंत जाईल आणि अशा प्रकारचं मग त्यांचं दुःख जे आहे ते ठरेल.
सो यू कुड से इन अ वे दॅट्स नॉट टू डू विथ कर्म.
आणि म्हणून असं तुम्ही म्हणू शकता की याचा कर्माशी काही जास्त संबंध नाही.
यू नो यू आर वॉकिंग अलॉंग द स्ट्रीट अँड समबडी ड्रॉप्स समथिंग ऑन युअर टंग.
तुम्ही रस्त्याने चाललेला आहात आणि कुणीतरी काहीतरी तुमच्या पायावर पाडतं.
And it hurts.
आणि त्याच्या तुम्हाला वेदना होतात.
It's not your fault in any sense.
एका अर्थाने त्याच्यामध्ये तुमचा काही दोष नाही.
Yes, you've chosen to walk along the street, but that's you've got to be somewhere, haven't you?
अर्थात तुम्ही त्या रस्त्यावर चालायचं ठरवलं होतं पण कुठे ना कुठे तुम्हाला चालावं लागेलच.
So that is not directly to do with karma.
आणि म्हणून ते तुमच्या अगदी प्रत्यक्ष कर्माशी संबंधित नाही.
So you can't say that pleasure and pain directly are to do with karma.
आणि म्हणून तुम्ही असं म्हणू शकत नाही की तुमचं दुःख किंवा सुख जे आहे ते प्रत्यक्ष कर्माशी संबंधित आहे.
The Buddha had a body.
बुद्धाला शरीर होतं.
At the end of his life he was an old man and was quite ill.
ते वयस्कर झालेले होते आणि आजारी पण होते.
And obviously he experienced pain. If you're ill, you experience pain.
आणि जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा तुम्हाला वेदना होते.
So what in what sense does karma affect your happiness and unhappiness.
मग कोणत्या पद्धतीने तुमचं कर्म जे आहे तुमच्या सुख किंवा दुःखावर परिणाम करतं?
Well, perhaps the best way I can illustrate it is by continuing to talk about the Buddha.
तर ह्या गोष्टीला मी अधिक चांगल्या तऱ्हेने स्पष्ट करू शकतो बुद्धाच्या बाबतीत सांगून.
So the Buddha is old.
बुद्ध वयस्कर आहे.
And he's experiencing the pain of the illnesses that go with age.
आणि वयासोबत येणारा जो काही आजार आहे त्या आजाराने ते त्रस्त आहेत.
So is he unhappy?
तर ते दुखी आहेत का?
Would the Buddha be unhappy if he was experiencing that sort of pain?
जर अशा प्रकारची वेदना ते अनुभवत असतील तर मग बुद्ध दुखी असतील का?
No, most of some of you think not. No, yeah, I think that's what he says.
तुमच्यापैकी काही लोकांना निश्चित वाटतं की नाही म्हणून आणि हीच गोष्ट बुद्धाने सुद्धा सांगितली.
There are several places in the Buddhist scriptures where you're shown a picture of an arahat.
कितीतरी ठिकाणी बुद्ध धर्मामध्ये अरहंताचं एक चित्र दाखवलं जातं.
And he's sitting and he's experiencing pain that is sharp, grievous and painful.
आणि ते असं दाखवलं होतं की
he's experiencing a lot of pain. Yeah.
तर ते अनंत जे आहे ते खूप सारं वेदना जे आहे ते अनुभवतात.
But the Buddha says, look, he's experiencing pain.
मग बुद्ध म्हणतात की बघा ते वेदनांचा अनुभव घेत आहे.
If you've got a body, you will experience pain.
जर तुम्ही शरीर धारण केलेलं असेल तर तुम्हाला काही वेदना होती.
But he said in the core of that arahat's mind, completely calm.
परंतु बुद्ध असं म्हणतात की त्यांच्या मनामध्ये ते अनंत जे आहे ते पूर्णपणे शांत आहे.
So this is an important distinction.
आणि हा फार मोठा महत्त्वाचा भेद आहे.
Happiness and pain are not and pleasure are not necessarily connected.
आणि म्हणून सुख आणि जो काही आनंद आहे तो गरज नाही की तो अगदी एकमेकांशी संबंधित
असेल.
याचं आणखीन एक विश्लेषण मी तुम्हाला देईल.
वन ऑफ आवर धर्मचारिणीज इन द UK had broke her back very very badly.
एक धर्मचारिणी UK मधली आमची आहे जिची कमर फार फार भयंकर पद्धतीने तुटली.
She's sort of in her 50s now.
ते आता 50 वर्षाची आहे.
But she broke her back when she was 19.
परंतु 19 वर्षाच्या असताना त्यांच्या कमरेला काही अडचण आली.
And she's experienced continuous chronic pain since then.
फार जुनाट असं वेदना तेव्हापासून जणू काही त्या अनुभव करत आहेत.
I know her reasonably well and she suffers a lot of pain.
आम्ही त्यांना खूप चांगल्या तऱ्हेने ओळखतो. खरंच खूप वेदना त्यांनी सहन केलेल्या आहेत.
But she says she's had to learn to live with pain.
परंतु त्या म्हणतात की जणू काही त्यांना त्या वेदनेसोबत राहायला शिकावं लागलं.
And she's done that through being mindful.
आणि त्यांनी ती गोष्ट स्मृतिमान राहून केलेली आहे.
And she's developed a whole system to help people with chronic pain.
आणि त्याच्यातूनच त्यांनी अशा प्रकारचा जो काही जुनाट वेदना ज्या लोकांना आहेत त्यांना मदत करण्याची पद्धती निर्माण केली.
The British National Health Service employs her to train nurses and doctors in how to work with chronic pain.
आणि मग जे राष्ट्रीय आरोग्य सेवा आहे ब्रिटन मधली त्यांनी त्यांना कामावर घेतलं जेणेकरून तिथल्या डॉक्टर्स आणि नर्सला ह्या प्रकारे लोकांना ज्यांना जुनाट वेदना आहे त्या लोकांना मदत करण्यासाठी प्रशिक्षित करण्यासाठी.
When you get to know this woman, her name is Vidyamala, she's very happy.
आणि जर त्या धर्मचारिणींचं नाव विद्यामाला आहे तुम्ही जर त्यांना बघितलं तर त्या फार आनंदी दिसतात.
She's a very friendly, very cheerful, very positive person.
फार मित्रतापूर्ण, फार आनंददायी आणि फ्रेंडली, चेअरफुल
आणि
फार विधायक अशा त्या व्यक्ती आहे.
And yet she's experiencing chronic acute pain.
आणि असं असताना सुद्धा फारच असं वेदना, तीव्र वेदना त्या अनुभवतात.
She says what she has to do is there's the pain, you can't avoid it.
त्या म्हणतात की तुम्हाला काय करावं लागतं तर तुम्हाला असं विचार करावं लागतं की हा वेदना आहे.
But you don't concentrate on it.
परंतु त्याच्यावर तुम्हाला लक्ष केंद्रित करण्याची गरज नाही.
You know, I'm not very good at pain.
अर्थात मी वेदनांच्या बाबतीत चांगला माणूस नाही.
If a mosquito bites me, my whole mind gets absorbed into the mosquito bite.
अर्थात एखादा मच्छर जर मला चावला तर माझं सगळं मन त्या मच्छर चावण्याच्या ठिकाणीच एकत्र येतं.
And you know, there's something funny. Mosquitoes, they really like white skin.
आणि एक विचित्र गोष्ट आहे मच्छरांच्या बाबतीत की त्यांना गोरी चमडी जास्त आवडते.
So if I'm in the room, the mosquitoes leave all of you alone and they come for me.
आणि जर मी एखाद्या रूम मध्ये असेल तर तुम्हाला सगळ्यांना
and I can't bear the mosquito bite. Some of them go for Dharmashalin as well. What happens is that you just get sort of obsessed by the pain. So what she says is you learn to relax. It's as if you make your mind like the sky. There's a little dark cloud in the sky. But you're aware of the vast sky. And the sky is so blue, so bright. So do you see what I mean? Karma is concerned not with whether you get pleasure or pain. Primarily it's not to do with that. Yes, to some extent that will be affected. But it's to do with this inner sense of happiness and unhappiness. And that is determined by your actions. The pleasure and pain in the physical sense are determined by your body. They're determined by the laws of physics, the laws of biology. But the inner sense of satisfaction, of happiness, is determined by karma. This is, I think, related to the questions that you were asking and that you were asking over there about corruption. Yeah? With corruption, you can buy a lot of pleasure in the sense. But what's going on more deeply in your mind? And then, yes, chance things happen. Some people die, some people are saved. That's to do with these levels of things. At least, broadly speaking. So, when we're talking about karma as the determinant of happiness and unhappiness, we mean something more than merely physical pleasure or pain.
जेव्हा आपण कर्म आपल्या सुखाच्या आणि दुःखाच्या अर्थाने वापरत असतो तेव्हा केवळ भौतिक अर्थाने जे काही आनंद किंवा दुःख आपण म्हणतो त्या अर्थाने त्याला बघत नाही.
So this is something important we need to distinguish.
आणि ही अशी गोष्ट आहे की निश्चितच तिच्यामध्ये भेद आपण करायला शिकलं पाहिजे.
Most people go seeking mere pleasure.
जास्तीत जास्त लोकांना आनंद मिळवण्यापर्यंतच ते वाटचाल करत असतात.
But the Buddha says you cannot avoid pain.
परंतु बुद्ध सांगतात की तुम्ही वेदनांना टाळू शकत नाही.
It will come.
वेदना येतीलच.
I'm 62 now.
आता मी 62 वर्षांचा आहे.
Fortunately, I'm still in very good health.
सुदैवाने माझे शारीरिक प्रकृती फार चांगली आहे.
But just getting up is a little bit more difficult now.
आता थोडंसं उठणं कठीण होत आहे.
There's a little bit more pain to heave myself up.
मला स्वतःला उठवण्यासाठी थोडं वेदना होतात मला.
If I sit too long.
जर मी थोडा जास्त वेळ बसलो तर पाय असा दुखतो.
And nothing works quite as well as it did, eh? You know what I mean, some of you.
सर याच्या पूर्वी जेवढ्या गोष्टी चांगल्या घडत होत्या काही बाबतीत त्या आता घडत नाहीये.
It's inevitable. Pain is inevitable.
आणि म्हणून वेदना ज्या आहेत त्या प्रकारे अनिवार्य आहे.
When you're young, you can't believe it.
जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तुम्ही याच्यावर विश्वास ठेवत नाही.
Or at least many people can't believe it.
निश्चितच जास्तीत जास्त लोक याच्यावर विश्वास ठेवत नाही.
Some people from a very early age have to deal with a lot of pain.
निश्चितच काही लोकांना अगदी सुरुवातीच्या वयापासूनच अनेक वेदनांना सामोरं जावं लागतं.
So karma cannot enable you to avoid pain.
आणि म्हणून कर्म जे आहे ते तुम्हाला वेदना टाळण्यासाठी काही उपयोगाचं ठरू शकत नाही.
Obviously, if you live a good life, your body is going to be healthier and you'll be more relaxed, so the toxins in the body will not damage you so much.
तर निश्चितच जर तुम्ही चांगलं जीवन जगलात तर निश्चित तुमचं जे शरीर आहे ते विश्रांत असू शकतं आणि चांगलं राहू शकतं आणि कुठल्याही प्रकारचं जे काही विष आहे एक प्रकारचं ते तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होणार नाही.
But pain will come.
निश्चितच वेदना मात्र होतीलच.
The real issue is this inner sense of happiness and unhappiness.
परंतु कामाचा खरा अर्थ जो आहे तो आतल्या सुखाशी आणि दुःखाशी आहे.
That you have some control over.
ज्याच्यावर तुमचं स्वतःचं काही नियंत्रण आहे.
You've only got a very limited control over the pain and pleasure that come just from the body.
आणि शरीरातून येणाऱ्या वेदनांविषयी ज्या सुखद किंवा दुःखद आहेत त्यांच्यावर तुमचं तेवढं नियंत्रण असू शकत नाही.
Of course you've got some control.
निश्चितच काही नियंत्रण तुमचं असू शकतं.
You can decide to eat that cake or not eat it.
अर्थात तो केक खायचा की नाही हे ठरवणं तुमच्या हातात आहे.
But yes, this inner satisfaction and pleasure you definitely have control over.
परंतु हे जे काही आंतरिक समाधान आहे त्याच्यावर मात्र तुमचं नियंत्रण असतं.
I always think of Babasaheb in this context.
तर मी नेहमीच या संदर्भात बाबासाहेबांचा विचार करतो.
I was born a Hindu.
ते म्हणाले की मी हिंदू म्हणून जन्मलो.
It was not in my control to decide that.
आणि अशा प्रकारचं हिंदू म्हणून जन्मणं माझ्या हातात नव्हतं.
That was to do with just the chance factors of birth.
आणि अशा प्रकारचे जे काही संधीची बाब आहे जन्माला येण्याची त्याच्याशी ती बाब संबंधित आहे.
But I will not die a Hindu.
परंतु ते असे म्हणाले की मी मात्र हिंदू म्हणून मरणार.
That was to do with karma, with his choice.
आणि ती गोष्ट त्यांच्या कर्माशी संबंधित आहे, त्यांच्या निवडीशी संबंधित आहे.
So the really important thing for us to do is to work out what we've got control over and what is important.
आणि म्हणून ही गोष्ट जाणून घेणं फार गरजेचं आहे की कशावर आपलं नियंत्रण असतं आणि काय महत्त्वाचं आहे ही जाणून घेणं फार महत्त्वाची बाब आहे.
That's why this study is important.
आणि म्हणूनच हा अभ्यास करणं अधिक महत्त्वाची गोष्ट आहे.
You just have to endure sometimes. You have to endure. Put up with.
कधी कधी तुम्हाला ती गोष्ट सहन करावी लागते.
You know, mosquitoes are there.
मच्छर तिथे असतातच.
They need blood.
त्यांना रक्ताची गरज आहे.
They're going to come for my nice soft skin.
आणि त्यांना माझ्या अगदी कोमल त्वचेवर येण्याची गरज आहे.
It's inevitable.
आता ही अनिवार्य बाब आहे.
Odomos will keep them at bay to some extent.
Odomos काही कालावधीसाठी त्यांना दूर ठेवू शकतं.
But mosquitoes always find a place where there's no Odomos.
आणि मच्छरांना माहिती आहे की जिथं Odomos नाही ती जागा कशी शोधायची.
You just have to put up with it.
तुम्हाला ते केवळ सहन करावं लागेल.
You know, traveling, it's always a bit uncomfortable.
प्रवास करणं कधी कधी थोडस असुविधाजनक असतं.
But if you want to get where you're going, you have to travel.
जर तुम्हाला जिथं जायचंय तिथं जायचंच असेल तर तुम्हाला प्रवास करावाच लागेल.
So there's quite a lot we just have to put up with.
आणि अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या केवळ आपल्याला सहन कराव्या लागतात.
But we need to learn what it is important for us to change and how to change it.
आणि म्हणून कोणती गोष्ट आपण बदलू शकतो ह्याचं जाणीव असणं, ह्याला जाणणं आणि कशा प्रकारे ती बदलू शकतो ह्याला जाणणं फार महत्वाची गोष्ट आहे.
So we'll go more into this tomorrow, I think.
मला असं वाटतं की उद्या ह्याच्यामध्ये अधिक सखोलतेने आपण जाऊया.
But let me just pause. Is anything that's not clear so far?
तर थोडा वेळ थांबूया आपण आणि विचार करूया की काही अस्पष्ट असेल तर त्याबद्दल काय अस्पष्ट आहे.
Any confusion in anybody's mind? It's okay to be confused, because if you're confused then you can get clear.
निश्चितच अशा प्रकारे गोंधळून जाण्यासाठी जागा आहे, कारण तुम्ही जर गोंधळला तर अधिक स्पष्टता येण्यासाठी संधी आहे.
Confusion I think is important as a means of getting clear.
तर स्पष्टता मिळवण्यासाठी गोंधळ असणं आवश्यक.
So please somebody have some confusion.
तर काही कन्फ्युजन आहे.
हा बोलिये.
The difference between Hindu karma and Buddhist kamma.
In Marathi mede?
Tes mi Marathi sagit.
Kai that difference.
Tar Hindu karma ani Buddha kamma yacha mede kay bhed ahe?
Well, I've not studied closely the Hindu conception of karma.
निश्चितच हिंदू जी संकल्पना आहे कर्माची तिचा मी अभ्यास केलेला नाही, जवळून अभ्यास केलेला नाही.
I read something the other day in the Indian Express, an English language paper.
तर इंडियन एक्सप्रेस हा जो इंग्रजी भाषेचा पेपर आहे त्याच्यामध्ये मी काहीतरी वाचलं.
That was saying that karma is controlled by the gods.
त्याच्यात असं म्हटलं की कर्म अशी गोष्ट आहे जिचं देव नियंत्रण करतात.
But in Buddhism there's no such conception.
परंतु बुद्ध धर्मामध्ये अशा प्रकारची कुठलीही संकल्पना नाही.
It's a natural law.
बौद्ध धर्म याला नैसर्गिक नियम मानतो.
Just like the law of gravity.
जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे तशीच ही गोष्ट.
So that's the first thing.
ही पहिली बाब आहे.
Then secondly, in Buddhism we say that there are many different kinds of conditionality.
दुसरी गोष्ट ही आहे की बुद्ध धर्मामध्ये आपण असं असं म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार इतर.
So not everything that happens to you is to do with your karma.
म्हणजे अशी बाब की जी गोष्ट आपल्याशी प्रत्येक गोष्ट घडते तिचा सरळ सरळ केवळ कर्माशी संबंध नसतो.
Certainly in some forms of Hinduism it said that everything that happens to you is the result of your karma.
निश्चितच हिंदू धर्माचे काही जे अंश आहेत त्याच्यामध्ये हीच गोष्ट मानण्यात येते की प्रत्येक गोष्ट तुमच्या कर्माशी संबंधित आहे.
But in Buddhism we say that there is different niyamas and things that happen to you come under these different niyamas.
परंतु बौद्ध धर्म सांगतो की ज्या गोष्टी तुमच्याशी घडतात त्या गोष्टी ह्या नियमांशी संबंधित असतात.
So then thirdly, caste in Buddhism has nothing to do with karma.
तिसरी गोष्ट जातीयता जिचा संबंध बौद्ध धर्मामध्ये कर्माशी अजिबात नाही.
In orthodox Hinduism, your caste is determined by your previous deeds.
परंतु जो काही रूढीवादी हिंदू धर्म आहे त्यात ही गोष्ट सांगण्यात आलेली आहे की तुमची जात जी आहे तिचा संबंध तुमच्या पूर्व कर्मांशी आहे.
But you can see immediately how stupid this is.
परंतु ही गोष्ट पहिल्यापासून तुमच्या लक्षात येते किती मूर्खपणाची बाब आहे.
Because you see some people born into so-called high castes and they have a miserable life.
कारण असे लोक उच्च जातीमध्ये जन्माला आलेले आपल्याला पाहायला मिळतो ज्यांचं अतिशय दुःखकारक असं जीवन आहे.
Their parents treat them badly, they're stupid, they're ignorant.
त्यांच्या वडिलांनी त्यांना आई वडिलांनी त्यांचे चांगली वागणूक दिलेली नाही आहे ते स्वतः मूर्ख आहेत अज्ञानी आहेत.
Then you see some people born into so-called low caste and their parents are very good to them, they have a happy life and so on.
परंतु असे लोक की जे खालच्या जातीत जन्माला आले आहेत परंतु त्यांचे आई वडील फार त्यांच्याशी चांगले आहेत आणि फार चांगलं जीवन त्यांना मिळालेलं आहे.
So you know what is karma got to do with that?
मग याचा कर्म या गोष्टीचा कर्माशी काय संबंध आहे?
So yeah, these are the three differences between Buddhist notion of karma and the Hindu notion of karma, or at least some Hindu notions of karma.
निश्चितच हा तीन मूलभूत असे भेद आहेत बौद्ध संकल्पनेनुसार जो कर्म आहे त्याच्यामध्ये आणि हिंदूंच्या काही प्रकारामधल्या कर्मामध्ये.
In Buddhism, not everything that happens to you is to do with karma.
जी गोष्ट तुमच्याशी घडते ती प्रत्येक गोष्ट केवळ कर्माशी संबंधित नसते असं बौद्ध धर्म सांगतो.
Other niyamas are at work.
तिथे इतर नियम सुद्धा काम करतात.
Secondly, what was the second thing? Yes, secondly, there's no intervention of gods or God.
तर याच्यामध्ये मग कुठल्याही प्रकारचा देवाची मध्यस्थी असत नाही.
इट्स जस्ट द वे द लाईफ वर्क्स.
ही अशी बाब आहे की ज्या पद्धतीने जीवन चालतं अगदी त्या पद्धतीची.
And then thirdly, it's got nothing to do with caste.
आणि याचा संबंध जातीशी नाही.
Yeah, so these three points, learn them off by heart.
ह्या तीन गोष्टी अगदी मनातून तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
Make a good note of
them. ह्याचं चांगलं टिप्पणी काढून ठेवा.
Because when you talk to people about this, they will get confused.
जर तुम्ही लोकांबरोबर ह्याच्याविषयी बोललात तर निश्चितच ते गोंधळून जातात.
And I think this teaching of the five niyamas is very very helpful.
आणि म्हणून ही पाच नियमांची शिकवण फारच मदतगार अशी आहे.
Because we need to understand karma.
कारण आपल्याला कर्म समजून घेणं गरजेचं आहे.
We need to understand how we have a happy life.
कारण आपल्याला कशा प्रकारे आनंदी जीवन असलं पाहिजे हे समजून घेणं गरजेचं.
So we really need to understand what karma is and what a happy life is.
आणि म्हणून कर्म काय आहे आणि आनंदी जीवन काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे.
We can't avoid the subject of karma.
आपण कर्माच्या ह्या विषयाला टाळू शकत नाही.
But we need to be very careful to make it clear what we don't mean.
What we don't mean.
We need to make it clear what we don't mean.
परंतु ही गोष्ट आपल्याला स्पष्ट करणं गरजेचं आहे की कर्म म्हणजे काय नाही ती गोष्ट स्पष्ट होणं गरजेचं आहे.
So do you think that every one of you could give this talk that I've just given?
तर तुम्हाला असं वाटतं का की जे प्रवचन मी दिलेलं आहे तुमच्यापैकी प्रत्येक जण त्या विषयावर प्रवचन देऊ शकेल?
Yes, Madhavika. Yeah,
again.
Yeah, you feel confident that you could communicate these ideas?
तर या तुम्हाला आत्मविश्वास वाटतो का की ह्या कल्पनांना तुम्ही चांगल्या तऱ्हेने इतरांना सांगू शकाल?
Because if you talk to people about the Dhamma, you're going to need to get this clear.
तर तुम्हाला लोकांना धम्म सांगायचा असेल तर तुम्हाला स्वतःला ह्या गोष्टी स्पष्ट असणं गरजेचं.
I think we need to think more about karma.
आणि म्हणून आपल्याला कर्माविषयी अधिक विचार करण्याची गरज आहे.
We'll see tomorrow why this is important.
आणि उद्या हे का महत्त्वाचं आहे ते आपण शिकणार आहोत, बघणार आहोत.
We've understood already, but we'll see it in detail.
निश्चितच आपल्याला ते स्पष्ट झालेलं आहे, समजलेलं आहे, परंतु अधिक विस्तृत स्वरूपात आपण उद्या त्याला पाहूया.
We need to understand the way life works.
ज्या पद्धतीने जीवन चालतं त्याला समजून घेणं गरजेचं आहे.
So thank you for that question because it makes it very clear.
धन्यवाद त्या प्रश्नाबद्दल, कारण त्याच्यातून अधिक स्पष्टता आली.
You probably find that you still make the old mistake.
कदाचित तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही पुन्हा ती जुनी चूक करता.
But just clarify your mind again.
परंतु जेव्हा असं वाटेल तेव्हा पुन्हा तुम्ही तुमच्या मनाला स्पष्ट करा.
Anyway, actions have consequences.
आपल्या कृतीचा परिणाम होतो.
This session began, it's now going to end.
ह्या सत्राची सुरुवात झालेली होती आणि आता हे संपुष्टात येत आहे.
An independence on the ending of this program, cake will arise.
आणि निश्चितच ह्या कार्यक्रमाच्या संपन्नतेमध्ये केकचं येणं अवलंबून आहे.